chinimandi.com podcast.
सासामुसा साखर कारखाना बंद. असा आरोप आहे की सासामुसा येथील सासामुसा शुगर वर्कचे संचालक प्रजासत्ताक दिनादिवशी साखर कारखाना बंद करून फरारी झाले. यामुळे हजारो शेतकऱ्यांचे 40 करोड रुपयांपेक्षा अधिक ऊस थकबाकीचे पैसे अडकले आहेत. कारखाना बंद झाल्यानं या परिसरातील शेतकऱ्यांना आपला ऊस तोडणी संदर्भात समस्या निर्माण झाली आहे. या कारखान्यात काम करणाऱ्या 400 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांसमोर रोजगारीचं संकट उभं आहे. कारखाना बंद करून संचालक फरारी झाल्याची माहिती मिळताच कर्मचाऱ्यांनी कारखाना गेटवर एकच आक्रोश केला. गेल्या आठवड्यात कारखान्याचे संचालक महमूद अली अचानक कारखाना बंद करून कारखाना परिसरातून गायब झाले आहेत. त्यावेळी कारखाना बंद होण्यावर कारखाना मजूर आणि शेतकऱ्यांनी कारखाना गेटवर निषेध केला होता. दुसऱ्या दिवशी कारखाना व्यवस्थापनाशी संबंधित साजिद अली कारखान्यात आले आणि त्यांनी शेतकऱ्यांना कारखाना चालू राहण्याचा विश्वास दिला. त्यांनी थकबाकीबाबतही शेतकऱ्यांना आश्वासन दिलं. त्यानंतर कारखाना सुरू झाला. पण प्रजासत्ताक दिनाला सकाळी अचानक कारखाना बंद करून साजिद अली कुटुंबासह फरारी झाले. कारखाना बंद केल्यावर कर्मचाऱ्यांनी त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण संपर्क झाला नाही. कारखाना कर्मचाऱ्यांनी सांगितलं की 2012 नंतर कारखाना मजूर आणि कर्मचाऱ्यांचे 12 करोडपेक्षा अधिक देय व्यवस्थापनावर बाकी आहे. हजारो शेतकऱ्यांचे 40 करोडपेक्षाही अधिक देय बाकी आहे. जोपर्यंत कारखाना चालू केला जात नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालूच राहील असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.